जय जय रघुवीर समर्थ। दशक तिसरा, समास पहिला, जन्म दुःख निरूपण। श्री राम, जन्म दुःखाचा अंकुर, जन्म शोकाचा सागर, जन्म भयाचा डोंगर, चळेना ऐसा श्रीराम। जन्म कर्माची आटणी, जन्म पातकाची खाणी, जन्म काळाची जाचणी, निचनवी श्रीराम। जन्म कुविद्येचे फळ, जन्म लोभाचे कमळ, जन्म भ्रांतीचे पडळ, ज्ञानहीन श्रीराम। जन्म जीवासी बंधन, जन्म मृत्यासी कारण, जन्म हेची अकारण, गथा गोवी श्रीराम। जन्म सुखाचा विसर, जन्म चिंतेचा आगर, जन्म वासना विस्तार, विस्तारला श्रीराम। जन्म जीवाची आवदसा, जन्म कल्पनेचा ठसा, जन्म लावेचा वळसा, ममता रूप श्रीराम। जन्म मायेचे मैंदावे, जन्म क्रोधाचे विरावे, जन्म मोक्षास आडवे, विघ्न आहे श्रीराम। जन्म जीवाचे मीपण, जन्म अहंतेचा गुण, जन्म हेची विस्मरण, ईश्वराचे ही श्रीराम। जन्म विषयांची आवडी, जन्म दुराशेची बेडी, जन्म काळाची काकडी, भक्षिता हे श्रीराम। जन्म हाची विषम काळ, जन्म हेची वोखटी वेळ, जन्म हा अतिकुश्चीळ, नरकपतन श्रीराम। पाहाता शरीराचे मूळ, या ऐसे नाही अमंगळ, रजस्वलेचा जो विटाळ, त्यामध्ये जन्मयासी श्रीराम। अत्यंत दोष ज्या विटाळ, त्या विटाळाचाची पुतळा, तेथे निर्मळपणाचा सोहळा केवी घडे श्रीराम। रजस्वलेचा जो विटाळ, त्याचा आळवण झाला गाळ, त्या गाळाचेच केवळ शरीर हे श्रीराम। वरीवरी दिसे वैभवाचे, अंतरी पोतडे नरकाचे, जैसे झाकणे चर्मकुंडांचे, उघडिताच नये श्रीराम। कुंडतुता शुद्ध होते, यास प्रत्ययी धुई जयते, तरी दुर्गंधी देहाते, शुद्धता नये श्रीराम। अस्थी पंजर उभाविला, सीरा नाडी गुंडाळिला, मेदी मांसे रससाविला, सांदो सांदी भरूनी श्रीराम। अशुद्ध शब्दे शुद्ध नाही, तेही भरले असे देही, नाना व्याधी दुःखे तेही, अभ्यांतरी वसती श्रीराम। नरकाचे कोठार भरले, आत बाहेरी लिडी बिडिले, मूत्र पोतडेल जमले, दुर्गंधीचे श्रीराम। जंत किडे आणि आतडी, नाना दुर्गंधीची पोतडी, अमुपलवथविती कातडी, कांटाळवाणी श्रीराम। सर्वांगास शिरप्रमाण, तेथे बळसे वाहे घ्राण, उठे घाणी फुटता श्रवण, ते दुर्गंधी नये घे घवे श्रीराम। डोळा निघती चिपडे, नाकी दाटती मेकडे, प्रातकाळी घाणी पडे, मुखी मळासारखी श्रीराम। लाळ थुंका आणि मळ, पीतश्लेष्मा प्रबळ, तयास म्हणती मुख कमळ, चंद्रासारखे श्रीराम। मुख ऐसे कुश्चिळ दिसे, पोटी विष्ठा भरली असे, प्रत्यक्षास प्रमाण नसे भूमंडळी श्रीराम। पोटी घालिता दिव्यान्न, काही विष्ठा काही वमन, भागीरथीचे घेता जीवन, त्याची होये लघुशंका श्रीराम। एवं मळ मूत्र आणि वमन, हेच देहाचे जीवन, येणेची देह वाढे जाण, यदर्थी संशय नाही श्रीराम। पोटी नसता मळमूत्र वोक, मरोनी जाती सकळ लोक, जाला राव अथवा रंक पोटी विष्ठा चुकेना निर्मळ पडे काढू जाता तरी देह पडेल तत्वता एवं देहाची व्यवस्था ऐसी असे श्रीराम ऐसा हा धड असता येथा भूत पाहो जाता मगते दुर्दशा सांगता शंका बाधी श्रीराम ऐसी कारागृही वस्ती नवमास बहु विपत्ती नवही द्वारे निरोधती वायो कैचा तेथे श्रीराम वोका नरकाचे रस झिरपती ते जठराग्नीस्तव तापती तेने सर्व ही उकडती अस्थिमांस श्रीराम त्वचे विण गर्भ खोळे तव मातेशी होती डोहाळे कटव तीक्ष्ण तीक्ष्णने सर्वांग पोळे तया बाळकाचे श्रीराम बांधले चर्माचे मोटाळे तेथे विष्ठेचे पेटाळे रस उपाय वंकनाळे होत असे श्रीराम विष्ठा मूत्रवांती पीत नाकी तोंडी निघती जंत तेने निर्बुजले चित्त अतिशयसी श्रीराम ऐसिये कारागृही प्राणी पडिला अत्यंत दाटणी कळवळो निम्हणे चक्र पाणी सोडवी येथून आता श्रीराम देवा सोडविसी येथून तरी मी स्वहित करीन गर्भवास हा चुकवीन पुन्हा न ये येथे श्रीराम ऐसी दुखवोन प्रतिज्ञा केली तव जन्म वेळ पुढे आली आमाता आक्रंदो लागली प्रसूत काळी श्रीराम नाकी तोंडी बैसले मांस मस्तकाद्वारे सांडी श्वास तेही बुजले निशेष जन्म काळी श्रीराम मस्तकद्वार जे बुजले तेने चित्त निरबुजले प्राणी तळमळू लागले चहूकडे श्रीराम श्वास उश्वास कोंडला तेने प्राणी जाजावला मार्ग दिसेनासा झाला कासावीस श्रीराम चित्त बहु निर्बुजले तेने आडभरी भरले लोक म्हणती आडवे आले खांडून काढा श्रीराम मग ते खांडून काढती हस्तपाद छेदून घेती हाता पडिले तेची कापिती मुख नासिक उदर श्रीराम ऐसे टवके तोडिले बाळके प्राण सोडिले मातनेही सांडिले कळीवर श्रीराम मृत्य पावला आपण मातेचा घेतला प्राण दुःख भोगिले दारुण गर्भवासी श्रीराम तथापि सुकृते करुणी मार्ग सापडला योनी तही आडकला जाऊनी कंठस्कंदी मागुता श्रीराम तये संकोचित पंथी बळेची वोढून काढिती तेने गुणे प्राण जाती बाळकाचे श्रीराम बाळकाचे जाता प्राण अंती होये विस्मरण तेने पूर्वील स्मरण विसरोन गेला श्रीराम गर्भी म्हणे सोहम सोहम बाहेरी पडता म्हणे कोहम ऐसा कष्टी जाला बहु गर्भवासी श्रीराम दुःखा वरपडा होता जाला थोरा कष्टी बाहेरी आला सवेच कष्ट विसरला गर्भवासाचे श्रीराम शून्याकार झाली वृत्ती काही आठवेना चित्ती अज्ञाने पडिली भ्रांती तेने सुखची मानिले श्रीराम देह विकार पावले सुख दुःखे झळंबले ऐसे असो ऐसे गुंडाळले माया जाळी श्रीराम ऐसे दुःख गर्भवासी होते प्राणी मात्रासी म्हणोनिया भगवंतासी शरण जावे श्रीराम जो भगवंताचा भक्त तो जन्मापासुनी मुक्त ज्ञान बळे विरक्त सर्व काळ श्रीराम ऐशा गर्भवासी विपत्ती निरोपिल्या येथामती सावध होऊनी श्रोती पुढे अवधान द्यावे श्रीराम इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे जन्म दुःख निरूपण नाम समास पहिला श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ। समास दुसरा, स्वगुण परीक्षा दशक तिसरा, दशक तिसरा। श्रीराम संसार हाची दुःख मूळ, लागती दुःखाचे इंगळ, मागा बोलिली तळमळ गर्भवासाची श्रीराम। गर्भवासी दुःख झाले ते बाळक विसरले, पुढे वाढू लागले दिवसे दिवस श्रीराम। बाळपणी त्वचा कोवळी, दुःख होताची तळमळी, वाचा नाही तये काळी सुख दुःख सांगावया श्रीराम। देहास काही दुःख झाले अथवा क्षुधेने पीडले, तरी ते परम आक्रंदले परियंतर नेणवे श्रीराम। माता कुरवाळी वरी परी जे पीडा झाली अंतरी, ते मायेसी न कळे अभ्यांतरी दुःख होये बाळकासी श्रीराम। मागुते मागुते पुंजे रडे, माता बुझावी घेऊ निकडे, वेथा नेणती बापुडे तळमळी जीवी श्रीराम। नाना व्याधीचे उमाळे तेणे दुःखे आंदोळे, रडे पडे कापोळे अग्निसंगे श्रीराम। शरीर रक्षिता नये घडती नाना अपायी, खोडी अधांतरी होये आवेवहीन बाळक श्रीराम। अथवा अपाय चुकले पूर्व पुण्य पुढे ठाकले, मातेस ओळखो लागले दिवसे दिवस श्रीराम। क्षणभरी मातेस न देखे तरी आक्रंदे रुदन करी दुःखे, ते समयी माते सारिखे आणिक काहीच नाही श्रीराम। आस करून वास पाहे माते विण कदा न राहे, वियोग पळ मात्र न साहे स्मरण झाली आनंतरे श्रीराम। जरी ब्रह्मादिक देव आले अथवा लक्ष्मीने अवलोकिले, तरी नवचे बुझाविले आपुले माते वाचूनी श्रीराम। कुरूप अथवा कुलक्षण सकळाहूनी करंटेपण, तरी नाही ती समान भूमंडळी कोणी श्रीराम। ऐसे ते केविल वाणे माते विण दिसे उणे, रागे परते केले तिने तरी आक्रंदोनी मिठी घाली श्रीराम। सुख पावे माते जवळी दुरी करितांची तळमळी, अतिप्रीती तये काळी मातेवरी लागली श्रीराम। तवते माते स्मरण आले प्राणी पोरटे झाले, दुःखे झुरणी लागले आई आई म्हणोनी श्रीराम। आई पाहाता दिसेना दीन रूप पाहे जना, आस लगली से मना आई येईल म्हणोनी श्रीराम। माता म्हणवन मुख पाहे तवते आपुली माता नव्हे, मग हिवावले राहे दैन्यवाणे श्रीराम। माता वियोगे कष्टले तेणे मानसी दुःख झाले, देह ही क्षीणत्व पावले आतिशयेशी श्रीराम। अथवा नाता ही वाचली माय लेकुरा भेटी झाली, बाळदशा ते राहिली दिवसे दिवस श्रीराम। बाळपण झाले उणे दिवसे दिवस होये शहाणे, मग ते मायेचे अत्यंत पेरणे होते ते राहिले श्रीराम। पुढे लो लागला खेळाचा कळप मेळविला पोरांचा, आल्या गेल्या डायाचा आनंद शोक वाहे श्रीराम। माय बापे शिकविती पोटे तयाचे परम दुःख वाटे, चट लागली न सुटे संगती लेकुरांची श्रीराम। लेकुरांमध्ये खेळता नाठवे माता आणि पिता, तव तेथेही अवचिता दुःख पावला श्रीराम। पडिले दात फुटला डोळा, मोडले पाय जाला खुळा, गेला माझ अवकळा ठाकून आली श्रीराम। निघाल्या देवी आणि गोवर, उठले कपाळ लागला ज्वर, पोटसुळी निरंतर वायगोळा श्रीराम, लागली भूते जाली झडपणी, जळींच्या मेसको माये राणी, मुंजा झोटिंग करणी म्हैसोबाची श्रीराम, वेताळ खंकाळ लागला ब्रह्मगिर्हो संचरला, नेणो चेडा बोलांडिला काही कळेना श्रीराम, एक म्हणती बीरदेव, एक म्हणती खंडेराव, एक म्हणती सकळवाव, हा ब्राह्मण संबंध श्रीराम, एक म्हणती कोणे केले अंगी देवत घातले, एक म्हणती चुकले सटवाईचे श्रीराम, एक म्हणती कर्म भोग अंगी जडले नाना रोग, वैद्य पंचाक्षरी चांग बोलावनी आणिले श्रीराम, एक म्हणती हा वाचेना, एक म्हणती हा मरेना, भोग भोगितो यातना पापास्तव श्रीराम, गर्भ दुःख विसरला तो त्रिविध तापे पोळला, प्राणी बहुकष्टीला झाला संसार दुःखे श्रीराम, इतुके ही चुकोनी वाचला तरी मार मारू शहाणा केला, लौकिकी नेटका झाला नाव राखे ऐसा श्रीराम, पुढे माये बापी लोभास्तव संभ्रमे मांडिला विवाह विवाह, दाऊनिया सकळ वैभव नोवरी पाहिली श्रीराम, वरहडी वैभव दाटले देखो न परम सुख वाटले, मन हे रंगोन गेले सासुरवाडीकडे श्रीराम, माय बापी भलतैसे असावे परी सासुरवाडीस नेटके जावे, द्रव्य नसेल तरी घ्यावे ऋण कळांतरे श्रीराम, अंतर्भावते सासुरवाडी माये बापे राहिली बापुडी, होता ती सर्वस्वे कुडकुडी कितुकेच कार्य त्यांचे श्रीराम, नोवरी आलिया घरा अति हव्यास वाटे वरा, म्हणे मज सारिखा दुसरा कोणीच नाही श्रीराम, माय बापू बंधू बहिणी नोवरी न दिसता वाटे काणी, अत्यंत लोधला पापिणी अविद्येने भुलविला श्रीराम, संभोग नसता इतुका प्रेमा योग्य जालिया उलंघी सीमा, प्रीती वाढविती कामा करिता प्राणी गुंतला श्रीराम, जरी न देखे क्षण एक डोळा तरी जीव होय उतावीळा, प्रीती पात्र अंतरकळा घेऊन गेली श्रीराम, कोवळे कोवळे शब्द मंजुळ मर्यादा लज्जा मुख कमळ, वक्त्र लोकने केवळ ग्रामज्याचे मैदावे श्रीराम, कळवळा येस्ता सावरेना शरीर विकळ आवरेना, अनेत्र व्यवसायी क्रमेना हुरहुर वाटे श्रीराम, व्यवसाय करिता बाहेरी मन लागले से घरी, क्षणक्षणाभ्यांतरी स्मरण होये कामिनीचे श्रीराम, तुझी तुम्ही माझी या जीवातील जीव म्हणवनी अत्यंत लाघव, दाऊनिया चित्त सर्व हिरोन घेतले श्रीराम, मैंद सोयरीक वा काढीती फासे घालून प्राण घेती, तैसे आयुष्य गेलिया अंती प्राणियास होये श्रीराम, प्रीती कामिनीसी लागली जरी तयेसी कोणी रागे जली, तरी परमक्षीती वाटली मानसी गुप्त रूपे श्रीराम, तये भार्येचे नि कैवारे माये बापासी नीच उतरे, बोलोनिया तिरस्कारे वेगळा निघे श्रीराम, स्त्री कारणे लाज सांडिली स्त्री कारणे सखी सोडली, स्त्री कारणे विघडली सकळ ही जीव लगे श्रीराम, स्त्री कारणे देह विकला स्त्री कारणे सेवक झाला, स्त्री कारणे सांडवला विवेकासी श्रीराम, स्त्री कारणे लोलंगता स्त्री कारणे अतिनम्रता स्त्री कारणे पराधीनता अंगीकारिली श्रीराम, स्त्री कारणे लोभी झाला स्त्री कारणे धर्म सांडिला, स्त्री कारणे अंतरला तीर्थयात्रा स्वधर्म श्रीराम। स्त्री कारणे सर्वथा काही शुभाशुभ विचारिले नाही, तनु मनु धनु सर्व ही अनन्य भावे अर्पिले श्रीराम। स्त्री कारणे परमार्थ बुडविला, प्राणी स्वहितास नाडला, ईश्वरी कान कोंडा जाला, स्त्री कारणे काम बुद्धी श्रीराम। स्त्री कारणे सोडिली भक्ती, स्त्री कारणे सोडिली विरक्ती, स्त्री कारणे सायोज्य मुक्ती, तेही तुच्छ मानिली श्रीराम। येके स्त्रियेचे निगुणे, ब्रह्मांड मानिले ठेंगणे, जीवलगे ती पिसुणे ऐसी वाटली श्रीराम। ऐसी अंतर प्रीती जडली, सर्वस्वाची सांडी केली, तया ते मरोन गेली अकस्मात भार्या श्रीराम। तेणे मनी शोक वाढला, म्हणे थोर घात झाला, आता कैचा बुडाला संसार माझा श्रीराम। जीवलगांचा सोडिला संग, अवचिता जाला घरभंग, आता करू माया त्याग म्हणे दुःखे श्रीराम। स्त्री घेवनी आडवी, ऊर बडवी पोट बडवी, लाज सांडून गौरवी लोका देखता श्रीराम। म्हणे माझे बुडाले घर, आता न करी हा संसार, दुःखे आक्रंदला थोर घोर घोषे श्रीराम। तेणे जीव वारया वेधला, सर्वस्वाचा उबग आला, तेणे दुःखे जाला जोगी का महात्मा श्रीराम। का ते निघोन जाणे चुकले, पुन्हा मागुते लग्न केले, तेणे अत्यंत चिमग्न झाले मन द्वितीय संबंधी श्रीराम। जाला द्वितीय संबंध, सवेची मांडिला आनंद, श्रोती भावे सावध पुढिले समासी श्रीराम। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे स्वगुण परीक्षा नाम समास दुसरा। श्रीराम श्रीराम श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ। दशक तीसरा, समास तीसरा, स्वगुण परीक्षा। श्रीराम द्वितीय संबंध जाला, दुःख मागील विसरला, सुख मानून राहिला संसाराचे श्रीराम। जाला अत्यंत कृपण, पोटे न खाया अन्न, रुक्या कारणे सांडी प्राण एकसरा श्रीराम। कदा कल्पांती न वेची, सांचिलेची पुन्हा सांची, अंतरी असेल कैची सद्वासना श्रीराम। स्वये धर्म न करी, धर्म कर्त्यासही वारी, सर्व काळ निंदा करी साधुजनाची श्रीराम। नेणे तीर्थ नेणे व्रत, नेणे अतित अभ्यागत, मुंगी मुखीचे जे सीत तेही वेचून सांची श्रीराम। स्वये पुण्य करवेना, केले तरी देखवेना, उपहास्य करी मना नये म्हणवनी श्रीराम। देवा भक्तास उछेदी, आंगबळे सकळास खेदी, निष्ठूर शब्दे अंतर्भेदी प्राणिमात्रांचे श्रीराम। नीती सांडून मागे, अनीतीने वर्तो लागे, गर्व धरून फुगे सर्वकाळ श्रीराम। पूर्वजास सिंतरिले, पक्ष श्राद्धही नाही केले, कुळदैवत ठकिले कोणे परी श्रीराम। आक्षत भरली भाणा, दुजा ब्राह्मण मेहुणा, आला होता पाहुणा स्त्रियेस मूळ श्रीराम। कदा नावडे हरिकथा, देव नगले नलगे सर्वथा, स्नान संध्या म्हणे वृथा कासया करावी श्रीराम। अभिलाषे सांची वित्त, स्वये करी विश्वास घात, मदे मातला उन्मत्त तारुण्यपणे श्रीराम। तारुण्य आंगी भरले, धारिष्ट नवचे धरिले, करू नये तेची केले महापाप श्रीराम। स्त्री केली परी धाकुटी, धीर न धरवेची पोटी, विषय लोभे सेवटी ओळखी सांडिली श्रीराम। माये बहिण न विचारी जाला पापी परद्वारी दंड पावला राजद्वारी तरी पालटेना श्रीराम। परस्त्री देखो न दृष्टी अभिलाष उठे पोटी अकर्तव्ये हिमपुटी पुन्हा होये श्रीराम। ऐसे पाप उदंड केले शुभाशुभ नाही उरले तेणे दोषे दुःख भरले अकस्मात आंगी श्रीराम। व्याधी भरली सर्वांगी प्राणी जाला क्षयरोगी केले दोष आपुले भोगी शीघ्र काळे श्रीराम। दुःखे सर्वांग फुटले नासिक अवघेची बैसले लक्षण जाऊनी जाले कुलक्षण श्रीराम। देहास क्षीणता आली नाना वेथा उद्भवली तारुण्य शक्ती राहिली खंगला प्राणी श्रीराम। सर्वांगी लागल्या कळा देहास आली अवकळा प्राणी कापे चळचळा शक्ती नाही श्रीराम। हस्त पादादिक झडले सर्वांगी किडे पडिले देखो न थुंको लागले लहान थोर श्रीराम। जाली विष्टेची सारणी भोवती उठली वरढाणी अत्यंत खंगला प्राणी जीव न वचे श्रीराम। आता मरण देगा देवा बहुत कष्ट झाले जीवा जाला नाही नेणो ठेवा पातकाचा श्रीराम। दुःखे घळघळा रडे जो जो पाहे आंगाकडे तो तो दैन्यवाणे बापुडे तळमळी जीवी श्रीराम। ऐसे कष्ट झाले बहुत सकळ झाले वाता हात दरवडा घालून वित्त चोरटी नेले श्रीराम। जाले आरत्र नापरत्र प्रारब्ध ठाकले विचित्र आपला आपण मळ मूत्र सेविला दुःखे श्रीराम। पाप सामग्री सरली दिवसे दिवस वेथा हरली वैद्य औषधे दिधली उपचार झाला श्रीराम। मरत मरत वाचला यास पुन्हा जन्म झाला लोक म्हणती पडिला माणसामध्ये श्रीराम। येरे स्त्री आणली बरवी घरवात मांडिली अति स्वार्थ बुद्धी धरली पुन्हा मागुती श्रीराम। काही वैभव मेळविले पुन्हा सर्वही संचिले परंतु गृह बुडाले संतान नाही श्रीराम। पुत्र संतान नसता दुःखी वांझ नाव पडिले लोकी की ते न फिटे म्हणून लेकी तरी हो आता श्रीराम। म्हणून नाना सायस बहुत देवास केले नवस तीर्थे व्रते उपवास धरणे पारणे मांडिले श्रीराम। विषय सुखते राहिले वांझपणे दुःखी केले तव ते कुळदैवत पावले जाली वृद्धी श्रीराम। त्या लेकुरावरी अतिप्रीती दोघेही क्षण एक न विषंभती काही जाल्या आक्रंदती दीर्घस्वरे श्रीराम। ऐसे ते दुःखिस्ते पूजित होती नाना दैवते तव तेही मेले अवचिते पूर्व पापे करूनी श्रीराम। तेणे बहुत दुःख झाले घरी आरंभे पडिले म्हणती आम्हास का ठेविले देवे वांझ करूनी श्रीराम। आम्हास द्रव्य काये करावे ते जावे परी अपत्य व्हावे अपत्यालागी त्यजावे लागेल सर्व श्रीराम। वांझपण संदिसे गेले तो मरत वांझ नाव पडिले ते न फिटे काही केले तेन दुःखे आक्रंदती श्रीराम। आमुची वेली का खुंटिली हा हा देवा वृत्ती बुडाली कुळस्वामीण का क्षोभली विझाला कुळदीप श्रीराम। आता लेकुराचे मुख देखेन तरी आनदे राडीर चालेन आणि गळही टोचीन कुळस्वामिनी पाशी श्रीराम। आई भूता करीन तुझा नाव ठेवीन केरपुंजा वेसणी घालीन माझा मनोरथ पुरवी श्रीराम। बहुत देवास नवस केले बहुत गोसावी झुंडिले गटगटा गिळिले सगळे विंसू श्रीराम केले संबंधाचे सायास राहाणे घातले बहुअस केळे नारी केळे ब्राह्मणास अम्रदाने दिधली श्रीराम केली नाना कवटाळे पुत्र लोहे केली ढाळे तरी अदृष्ट फिरले पुत्र नाही श्रीराम वृक्षाखाले जाऊन नाहाती फळती झाडे करपती ऐसे नाना दोष करीती पुत्र लोभा कारणे श्रीराम सोडून सकळ वैभव त्यांचा वारया वेधला जीव तव तो पावला खंडेराव आणि कुळस्वामिनी श्रीराम आता मनोरथ पुरती स्त्री पुरुषे आनंदती सावध होऊनि श्रोती पुढे अवधान द्यावे श्रीराम इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे स्वगुण परीक्षा नाम समास तिसरा श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ दशक तिसरा समास चौथा स्वगुण परीक्षा श्रीराम लेकुरे उदंड झाली तो ते लक्ष्मी निघोन गेली बापडी भिकेशी लागली काही खाया मिळेना श्रीराम लेकुरे खेळती धाकुटी येके रांगती येके पोटी ऐसे घरभरी जाली दाटी कन्या आणि पुत्रांशी दिवसे दिवस खर्च वाढला यावा होता तो खुंटोन गेला कन्या उपवरी झाल्या त्याला उजवावया द्रव्य नाही श्रीराम माझे बापे होती संपन्न त्यांचे उदंड होते धन तेणे करिता प्रतिष्ठा मान जनी जाला होता श्रीराम भ्रम आहे लोकाचारी पहिली नांदणूक नाही घरी दिवसे दिवस अभ्यांतरी दरिद्र आले श्रीराम ऐसी घरवात वाढली खाती तोंडे मिळाली तेणे प्राणी आस लागली काळजी उद्वेगाची श्रीराम कन्या उपवरी झाल्या पुत्रास नोवऱ्या आल्या आता उजवणा केल्या पाहिजेत की श्रीराम जरी मुले तैसीच राहिली तरी पुन्हा लोकलाज झाली म्हणती कास या व्याली जन्म दारिद्रिये श्रीराम ऐसी लोकलाज होईल वडिलांचे नाव जाईल आता ऋण कोण देईल लग्नापुरते श्रीराम मागे ऋण ज्याचे घेतले त्याचे परतोन नाही दिल्ले ऐसे आभाळ कोसळले उद्वेगाचे श्रीराम आपण खातो अन्नाशी अन्न खाते आपणाशी सर्व काळ मानसी चिंतातुर श्रीराम पती अवघीच मोडली वस्तभाव गाहाण पडली आहा देवा वेळ आली आता दिवाळ्याची श्रीराम काही केल्या ताडा मोडा विकीला घरींचा पाडा रेडा काही पैका रोकडा कळांतरे काढिला श्रीराम ऐसे ऋण घेतले लोकी की दंभ केले सकळ म्हणती नाव राखिले वडिलांचे श्रीराम ऐसे ऋण उदंड झाले ऋणाई ती वेढून घेतले मग प्रयाण आरंभिले विदेशाप्रती श्रीराम दोन्ही दोन्ही वरुषे बुडी मारिली नीच सेवा अंगीकारिली शरीरे आपदा भोगिली अतिशयेसी श्रीराम काही मेळविले विदेशी जीव लागला मनुष्यांपासी मग पुसोनिया स्वामीसी मुरडता झाला श्रीराम तवते अत्यंत पीडावली वाट पाहात बैसली म्हणती दिवसगती का लागली काये कारणे देवा श्रीराम आता आम्ही काय खावे किती उपवासी मरावे एशियांचे संगतीशी देवे कापा घातले आम्हासी श्रीराम ऐसे आपुले सुख पाहाती परी त्याचे दुःख नेणती आणि शक्ती गेलिया अंती कोणीच कामा न येती श्रीराम असो ऐसी वाट पाहता दृष्टी देखिला अवचिता मुले धावती ताता भागलास म्हणवनी श्रीराम स्त्री देखोन आनंदली म्हणे आमची दैन्य फिटली तव येरे दिधली गाठोडी हाती श्रीराम सकळास आनंद झाला म्हणती आमुचा वडील आला तेने तरी आम्हाला आंग्या टोप्या आणल्या श्रीराम ऐसा आनंद चारी दिवस सवेच मांडिले कुसमुस म्हणती हे गेलिया आम्हास पुन्हा आपदा लागती श्रीराम म्हणवनी आणिले ते असावे येणे मागुते विदेशास जावे आम्ही हे खाऊ न तो यावे द्रव्य मेळवून श्रीराम ऐशी वासना सकळांची अवघी सोयरी सुखाची स्त्री अत्यंत प्रीतीची तेही सुखाच लागली श्रीराम विदेशी बहु दगदला विश्रांती घावया आला श्वासही नाही ताकीला तो जाणे वोढवले श्रीराम पुढे अपेक्षा जोशियांची केली विवंचना मुहूर्ताची वृत्ती गुतली तयाची जाता प्रशस्त न वटे श्रीराम माया मात्रा सिद्ध केली काही सामग्री बांधली लेकुरे दृष्टीस पाहिली मार्गस्थ झाला श्रीराम स्त्रियेस अवलोकिले वियोगे दुःख बहुत वाटले प्रारब्ध सूत्र तुकले ऋणानुबंधाचे श्रीराम कंठ सद्गतित झाला न संवरेच गहिवरला लेकुरा आणि पित्याला तडातोडी झाली श्रीराम जरी ऋणानुबंध असेल तरी मागुती भेटी होईल नाही तरी संगती पुरेल येच भेटीने तुमची श्रीराम ऐसे बोलो न स्वार होये मागुता फिर फिरोरा पाहे वियोग दुःख न साहे परंतु काही न चले श्रीराम आपुला गाव राहिला मागे चित्त भ्रमले संसार उद्वेगे दुःखवला प्रपंच संगे अभिमानास्तव श्रीराम ते समयी माता आठवली म्हणे धन्य धन्य ते माऊली मद कारणे बहुत कष्टली परीमी नेणेची मूर्ख श्रीराम आजी जरी ते असती तरी मजला कदा न विषंभती वियोग होता आक्रंदती ते पोटागी वेगळीच श्रीराम पुत्र वैभवहीन भिकारी माता तैसाची अंगिकारी दगदला देखोनी अंतरी त्याच्या दुःखे दुःखवे श्रीराम प्रपंच विचारे पाहाता हे सकळ जोडे न जोडे माता हे शरीर जये करीता निर्माण झाले श्रीराम लाव तरी ते माया काय कराविया सहस्त्रदाया परी भुलो न गेलो वाया मकर ध्वजाचे नि श्रीराम या एका कामा कारणे जीवलगांसी द्वंद्व घेणे सखी तीच पिसुणे ऐसी वाटती श्रीराम म्हणवन धन्य धन्य ते प्रपंची जे माये बापाचे भजन करीती न करीती मन निष्ठर जीवलगांसी श्रीराम संगती स्त्री बाळकाची आहे साठी जन्माची परी माये बापे कैची मिळतील पुढे श्रीराम ऐसी पूर्वी होते ऐकिले परी ते समयी नाही कळले मन हे बुडोन गेले रती सुखाचा डोही श्रीराम हे सखी वाटती परी पिसुणे मिळाली वैभवा कारणे रिते जाता लाजिरवाणे अत्यंत वाटे श्रीराम आता भलतैसे करावे परिद्रव्य मेळवुनी न्यावे रिते जाता स्वभावे दुःख आहे श्रीराम ऐसी वेवर्धना करी दुःख वाटले अंतरी चिंतेची या महापुरी बुडोन गेला श्रीराम ऐसा हा देह आपुला असताच पराधेन केला ईश्वरी कानकोंडा झाला कुटुंब काबाडी श्रीराम या एका कामासाठी जन्म गेला आटाटी वय वेचल्या शेवटी एकलेची जावे श्रीराम ऐसा मनी प्रस्तावला क्षण एक उदास झाला सवेची प्राणी झळंबला माया जाळे श्रीराम कन्यापुत्रे आठवली मनी हुनी क्षीती वाटली म्हणे लेकुरे अंतरली माझी मद श्रीराम मागील दुःख आठवले जे जे होते प्राप्त झाले मग रुदन आरंभिले दीर्घ स्वरे श्रीराम आरुण्य रुदन करिता कोणी नाही बुझाविता मग होये विचारिता आपुले मनी श्रीराम आता कासया रडावे प्राप्त होते ते भोगावे ऐसे बोलोनिया जीवे धारिष्ट केले श्रीराम ऐसा दुःखे दगदला मग विदेशा प्रती गेला पुढे प्रसंग वर्तला तो सावध ऐका श्रीराम इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे स्वगुण परीक्षा नाम समास चौथा श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ दशक तिसरा समास पाचवा स्वगुण परीक्षा श्रीराम पुढे गेला विदेशासी प्राणी लागला व्यासंगासी आपल्या जीवेसी सोसी नानाश्रम श्रीराम ऐसा दुस्तर संसार करिता कष्टला थोर पुढे दोनी चारी संवत्सर द्रव्य मेळविले श्रीराम सवेची आला देशासी तो आवर्षण पडिले देसी तेणे गुणे मनुष्यासी बहुत कष्ट झाले श्रीराम एकांच्या वैसल्या अमृतकळा एकास चंद्री लागली डोळा एक एका पती चळचळा दैन्यवाणी श्रीराम एक दीन रूप बैसली एके सुजली एके मेली ऐशी कन्यापुत्रे देखली अकस्मात डोळा श्रीराम तेने बहुत दुःखी झाला देखो निया उभड आला प्राणी आक्रंदो लागला दैन्यवाणा श्रीराम तवती अवघी सावध झाली म्हणती बाबा बाबा जेऊ घाली अन्ना लागी मिडकली झडा घालती श्रीराम गाठोडे सोडून पाहाती हाता पडिले तेची खाती काही तोंडी काही हाती प्राण जाती निघोनी श्रीराम तातडी तातडी जेऊ घाली तो ते जेविता जेविता काही मेली काही होती धादावली तेही मेली अर्जिर्णे श्रीराम ऐसी बहुतेके मेली एक दोनी मुले उरली तेही दैन्यवाणी झाली आपुले माते वाचनी श्रीराम ऐसे आवर्षण आले तेने घरची बुडाले पुढे देसी सुभिक्ष झाले आतिशयेसी श्रीराम लेकुरा नाही वाढविते अन्न करावे लागले आपुले निहाते बहुत्रास घेतला चित्ते स्वयंपाकाचा श्रीराम लोकी भरीस घातले पुन्हा मागुते लग्न केले द्रव्य होते ते वेचले लग्नाकारणे श्रीराम पुन्हा विदेशाशी गेला द्रव्य मेळवुनी आला तव घरी कळहो लागला सावत्र पुत्राशी श्रीराम स्त्री झाली नाती धुती पुत्र देखो न सकती भ्रताराची गेली शक्ती वृद्ध झाला श्रीराम सदा भांडण पुत्रांचे कोणी नायकती कोणाचे वनिता अति प्रीतीचे प्रीतिपात्र श्रीराम किंत बैसला मना एके ठाई पडेना म्हणून या पांचा जणा मिळविले श्रीराम पाच जण वाटे करीती तो ते पुत्र नायकती निवाडा नव्हेची अंती भांडण लागले श्रीराम बापले का भांडण झाले लेकी बापाश मारिले तव ते मातेने घेतले शंख तीर्थ श्रीराम एकोनी मिळाले लोक उभे पाहाती कौतुक म्हणती बापासलेक कामा आले श्रीराम ज्या कारणे केले नवसो ज्या कारणे केले सायासो ते पुत्र पितयास मारिती पाहा श्रीराम। ऐसी आली पाप कळी आश्चर्य मानिले सकळी, उभे तोडिती कळी नगर लोक श्रीराम। पुढे बैसोने पाच जण वाटे केले तत्समान, बापलेकांचे भांडण तोडिले तेही श्रीराम। बापाच वेगळे घातले कोंपट बांधोन दिधले, मनकांतचे लागले स्वार्थ बुद्धी श्रीराम। कांता तरुण पुरुष वृद्ध दोघास पडिला संबंध, खेद सांडून आनंद मानिला तेही श्रीराम। स्त्री सापडली सुंदर गुणवंत आणि चतुर, म्हणे माझे भाग्य थोर वृद्धपणी श्रीराम। ऐसा आनंद मानिला दुःख सर्वही विसरला, तव तो गलबला जाला परचक्र आले श्रीराम। अकस्मात धाडी आली कांता बंदी धरून गेली, वस्तभावहीने गेली प्राणियाची श्रीराम। तेने दुःख झाले भारी दीर्घ स्वरे रुदन करी, मनी आठवे सुंदरी गुणवंत श्रीराम। तव तिची वार्ता आली तुमची कांता भ्रष्टली, एकोनिया आंग घाली पृथ्वीवरी श्रीराम। सव्य अपसव्य लोळे जळे पाझरती डोळे, आठविता चित्त पोळे दुःखा नळे श्रीराम। द्रव्य होते मेळविले तेही लग्नास वेचले, कांतेसिही धरून नेले दुराचारी श्रीराम। मजही वृद्धाप्य झाले लेकी वेगळे घातले, हा देवा बोढवले अदृष्ट माझे श्रीराम। द्रव्य नाही कांता नाही ठाव नाही शक्ती नाही, देवा मज कोणीच नाही तुझ वेगळे श्रीराम। पूर्वी देव नाही पुजिला वैभव देखोनी भुलला, शीखी प्राणी प्रस्तावला वृद्धपणी श्रीराम। देह अत्यंत खंगले सर्वांग वाळून गेले, वात पीत उसळले कंठ दाटला कफे श्रीराम। वळे जिव्हेची बोबडी कफे कंठ घडघडी, दुर्गंधी सुटली तोंडी नाकी श्लेष्मा वाहे श्रीराम। मान कापे चळचळा डोळे गळती भळभळा, वृद्धपणी अवकळा टाकून आली श्रीराम। दंतपाटी उखळली तेने बोचर खिंडी पडली, मुखी लाळ गळो लागली दुर्गंधीची श्रीराम। डोळा पाहाता दिसेना कानी शब्द ऐकेना, दीर्घ स्वरे बोलवेना दमा दाटे श्रीराम। शक्ती पायांची राहिली बैसवेना मुरुकुंडी घाली, बृहती वाजू लागली तोंडाच ऐसी श्रीराम। सुधा लागता आवरेना अन्न समयी मिळेना, मिळाले तरी चावेना दात गेले श्रीराम। पित्ते जिरेना अन्न भक्षिताच होये वमन, तैसेची जाये निघोन अपानद्वारे श्रीराम। विष्टा मूत्र आणि बळस भोवता वमने केला नास, दुरून जाता कोंडे श्वास विश्वजनाचा श्रीराम। नाना दुःखे नाना व्याधी वृद्धपणी चळे बुद्धी, तरी पुरेना आवधी आयुष्याची श्रीराम। पापण्या भुवयाचे केश पिकोन झडले निशेष, सर्वांगी लोंबले मांस चिरकुटा सारखे श्रीराम। देह सर्व पारिखे झाले सबंगडे निशेष राहिले, सकळ प्राणी मात्र बोले मरे नाका श्रीराम। जे जन्मून पोसिली तेची फिरोन पडिली, अंती विषम वेळ आली प्राणी अंशी श्रीराम। गेले तारुण्य गेले बळ गेले संसारीचे सळ, वाता हात झाले सकळ शरीर आणि संपत्ती श्रीराम। जन्मवरी स्वार्थ केला तितुकाही व्यर्थ गेला, कैसा विषम काळ आला अंतकाळी श्रीराम। सुखाकारणे झुरला शेखी दुःखे कष्टी झाला, पुढे मागता धोका आला येम यातनेचा श्रीराम। जन्म अवघा दुःख मूळ लागती दुःखाचे इंगळ म्हणून या तत्काळ स्वहित करावे श्रीराम। असो ऐसे वृद्धपण सकळास आहे दारुण म्हणून या शरण भगवंतास जावे श्रीराम। पुढे वृद्धी सतत्वता गर्भी प्रस्तावा होता तोची आला मागुता अंतकाळी श्रीराम। म्हणवनी मागुते जन्मांतर प्राप्त मातेचे उदर संसार हा अतिदुस्तर तोची ठाकून आला श्रीराम। भगवत भजना वाचनी चुकेना हे जन्मयोनी तापत्रयाचे जाचणी सांगी जैल पुढे श्रीराम। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे स्वगुण परीक्षा नाम समास पाचवा। श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ।